मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्द सद्गुरु पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तमवत्। ಅಮೃತಾರ್ಥ ಚರಿತಂ ವಂದೇ ಯತಿ ಮಾಧವಂ. ತಮಸ್ತು ಅಜ್ಞಾನಜಂ ವಿದ್ಧಿ ಮೋಹನಂ ಸರ್ವದೇಹಿನಾಂ ಪ್ರಮಾದ ಆಲಸ್ಯ ನಿದ್ರಾಭಿಃ ತನ್ ನಿಬಧ್ನಾತಿ ಭಾರತ. ಚೌದಾವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಹಾ ಆಠವಾ ಶ್ಲೋಕ ಆಜಪಾಸನ ಆಪಣ ಸುರು ಕರತೊ ಆಹೋತ್. ಆಪಲ ಇಥಲ ಜೆ ಕೇಂದ್ರ ಆಹೆ ಹೆ ಕೇಂದ್ರ ಬರ್ಯಾಚ ದಿವಸಾನಿ ಏಕತರ ಸುರು ಝಾಲೆಲ ಆಹೆ. गुरुपौर्णिमेनंतर आपली केंद्र सुरू झाली. आणि इथं एक प्रवचन झालं, त्याच्यानंतर आपण आपली केंद्र बंदच ठेवली. त्यामुळे माझ्या कल्पनेप्रमाणे खूपच दीर्घ काळानंतर ते, कारण त्या एका प्रवचनाच्या आधी गुरुपौर्णिमेची मोठी प्रदीर्घ सुट्टी कार्यक्रमानंतर आपण जी 10 दिवसाची घेत होती आणि गुरुपूजा त्याच्या आधी 15 दिवस, त्यामुळे खूपच खंड एकूण आपल्या इथल्या या प्रवचनांमध्ये पडला. सत्व रज आणि तम या त्रिगुणांबद्दल, या त्रिगुणांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम सांगणारा असा हा 14वा अध्याय आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये सत्वगुण काय करतो, रजोगुण काय करतो हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशक मनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानक, चारित्र्य सूचक, ज्ञान सूचक, आरोग्य सूचक असा गुण म्हणजे सत्वगुण आहे. सत्वगुण आहे म्हणजे चारित्र्य आहे, किंवा चारित्र्य आहे म्हणजे सत्वगुण आहे. ज्ञान आहे अर्थात आत्मज्ञान आहे म्हणजे सत्वगुण आहे. सत्वगुण आहे म्हणून सत्वगुणाच्या पलीकडे असणारं, गुणातीत असणारं असं आत्मज्ञान आहे. तसंच आरोग्य आहे म्हणजे सत्वगुण आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम पीडारहित आरोग्यदर्शक. प्रकाशक अर्थात बुद्धीमध्ये जो प्रकाश पडतो ज्ञानाचा, तसं निर्मलत्व असणारा असा हा सत्वगुण. मी सुखी, मी ज्ञानी अशा प्रकारच्या भूमिकेमुळे बांधून टाकतो जीवाला असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. सुखी असणं निराळं आणि सुखी असण्याचं जी अहंता असणं निराळं, ज्ञानी असणं निराळं आणि ज्ञानाची अहंता असणं निराळं. अशा प्रकारे सुखाच्या आणि ज्ञानाच्या अहंतेनी सत्वगुण बांधून टाकतो. आपण ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण याच्यावरचं पाहिलेलं आहे. तसंच जो रजोगुण आहे तो रजो रागात्मकम विद्धी वासनारूप अनुरागता प्रियता ही रजोगुणाची वैशिष्ट्ये आहेत. तो वासनारूप असतो, आसक्तीरूप असा असतो. तृष्णासंग समुद्भवम, तृष्णा हे रजोगुणाचं कारण आहे. तृष्णेचा संग रजोगुणामुळे वाढीला लागतो. तृष्णेच्या संघाचा उद्भव होणं यामुळं वासना निर्माण होते. तन निबद्धनाती कौंतेय, ही जी आसक्ती आहे तृष्णेचा संघ म्हणजे आसक्ती, ही आसक्ती बांधते जीवाला. तन निबद्धनाती कौंतेय कर्मसंगेन देहिनम, जीवात्म्याला देहिनम म्हणजे देहाच्या आत असणारा वास करून असणारा जीवरूपी मी जीवात्मा त्याला अफाट कर्म करायला लावणं हे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि याच्यावरच देखील ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं आणि आज आपण पाहतो आहोत. तमस्तु अज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम, अज्ञानापासून जन्मलेला जो तमोगुण आहे तो मोहनम सर्व देहिनाम, सर्व देहवानांना मोह निर्माण करणारा असा आहे. प्रमाद आलस्य निद्राभिही तन निबद्धनाती कौंते, तन निबद्धनाती भारत. प्रमाद आलस्य जे आळस आणि निद्रा यांच्या योगाने तो जीवाला बांधून टाकतो असं ज्ञान असं भगवंत म्हणतात. रज आणि तम यांच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचा गुण म्हणून तमोगुण आहे असं एक मत आहे की या जगतामध्ये सत्वगुण आणि तमोगुण हे दोन गुण प्रधानतः आहेत आणि रजोगुण हा मधला निर्माण झालेला असा गुण आहे. विनोबांनी तर असं वर्णन केलेलं आहे की तम हा जो प्रमादाला भाग पाडतो, आळसाला भाग पडतो आणि निद्रेला भाग पाडतो, या तमोगुणामुळे जीवनाचा संपूर्ण नाशच होतो. अज्ञानापासून या तमोगुणाचा जन्म होतो. हे अज्ञानच मुळात इतकं मोह पाडणार आहे, ज्ञानापेक्षा अज्ञान मोह पाडणार आहे असं कधी कधी वाटतं. इतका अज्ञानाचा जबरदस्त प्रभाव आहे, परिणाम आहे. अज्ञानाचा मोह अज्ञान आकर्षक वाटतं यामुळे तर हे सर्व विश्व चाललेलं आहे. ज्ञान हे त्या मनाने फार गुळमुळीत आहे. जसं काय म्हणू, भेंडीची भाजी किंवा घोसाळ्याची भाजी, पडवळाची भाजी जशी काहीच त्याच्यात अर्थ नाही असं वाटावं, तशा प्रकारे ज्ञान म्हणजे अगदी निरर्थक चोथा होऊन गेलेली गोष्ट. ज्ञानात काही गंमत नाही. अद्वैतात काय गंमत आहे? द्वैतात गंमत आहे. अद्वैतात कसलीही गंमत नाही. निर्गुणामध्ये काहीच नाही, अव्यक्तामध्ये काहीच नाही. द्वैतामध्ये एक मी आहे, एक तू आहे, एक माझं रूप आहे, एक दुसऱ्याचं रूप आहे. सर्व जगत कसं रूपांनी भरलेलं आहे, रंगांनी भरलेलं आहे, कलेनी भरलेलं आहे, द्वैतात केवढी मौज आहे. सगळ्या इंद्रियांना मोकाट फिरायला जागा आहे. जिथं जाऊ तिथं देखील मजा मजा असं द्वैताची गंमत आहे. आणि ज्ञानी यालाच शिक्षा म्हणतो. खरं म्हणजे ज्ञानामध्ये कोणती मौज आहे? अशा प्रकारचं अज्ञान हे तमाचं मूळ अधिष्ठान आहे. तमोगुणी माणसाला ज्ञानाविषयी कोणतंही आकर्षण नसतं. रजोगुणी माणसाला ज्ञानाकडे पाहायला वेळच नाही. कर्म, कर्मातून देहाला आवश्यक असे भोग मिळवणं, याच्यामध्येच रजोगुणी माणसाचं सगळं जीवन निघून जातं. सगळं जीवन सत्वगुणी माणूस ज्ञानाच्या खटपटीमध्ये असतो. त्या ज्ञानाच्या खटपटीमध्ये तो किती गोष्टींचा त्याग करतो. इंद्रियांची सुख बाजूला टाकतो, जी खरं म्हणजे दत्त म्हणून आमच्या जवळ आहेत. चातुर्मास आहे, कांदा खाऊ नका. ही कसली बंधनं? सत्वगुणी मनुष्य ती मोठ्या आवडीनी आपल्यावर घेतो आणि ज्ञानाच्या म्हणे मागे लागतो. या ज्ञानाच्या मागे लागून त्याला प्रत्यक्षात कधी ज्ञान होणार? आणि ज्ञान झाल्यावर ज्ञानाचा आनंद समजणार. त्यामुळे रजोगुणी मनुष्य या ज्ञानाच्या भानगडीतच जा. आणि तमोगुणी मनुष्य तर ज्ञानाच्या बाबत पूर्ण झोपलेला असतो, अगदी झोपलेला, संपूर्ण ज्ञानापासून पूर्ण अलिप्त आणि कर्मापासून देखील अलिप्त. ही तमोगुणी माणसाचं वैशिष्ट्य आहे. त्याला काहीच नको असतं, अज्ञानच त्याला अतिशय प्रिय असं वाटत असत. अज्ञानापासून तो जन्मलेलाही असतो आणि अज्ञानामध्ये देखील वास करत असतो आणि अज्ञानच त्याला अतिशय प्रिय देखील असतं. त्याला ज्ञानाची कोणतीही गोष्ट नको असते, त्याला कर्माची कोणतीही गोष्ट नको असते. हे तमोगुणी माणसाचं वैशिष्ट्य असतं. सत्वगुणी आणि रजोगुणी मंडळी तमोगुणी माणसाला अगदीच रद्दीत काढतात, कारण सत्वगुणी माणूस सत्वाचा एक आनंद घेत असतो. सुखसंगेन बंधनाती, तो बांधला जातो हे जरी खरं असलं तरी सुख मिळत असताना बुद्धीचं एक सुख आहे. चित्त देखील जर अत्यंत निर्मळ झालं तर त्या निर्मळ चित्ताचं एक सुख आहे. हे सुख सत्वगुणी मनुष्य घेत असतो. रजोगुणी आणि तमोगुणी पुष्कळ त्याची टिंगलटवाळी करेल, पण सत्वगुणी मनुष्य फार उंचीवरचं जीवन जगत असतो. सत्वगुणी मनुष्य धनाला महत्व देत नाही, मानाला महत्व देत नाही, कीर्तीला महत्व देत नाही, भोगांना महत्व देत नाही. त्याच्याऐवजी तो या जगतामध्ये जी अंतिम गोष्ट आहे, जीवन जर कशा करता असेल तर शांती करता आहे, समाधाना करता आहे, आनंदा करता आहे, प्रेमा करता आहे. आणि या गोष्टी प्राप्त करण्यासाठी म्हणून सत्वगुणी मनुष्य हा इंद्रियांचीही मदत घेतो आणि अंतर इंद्रियांचीही मदत घेतो. आपल्या जीवनाला एका विशिष्ट चौकटीमध्ये सत्वगुणी मनुष्य बसवतो, तसंच मनाला देखील चौकट निर्माण करतो. चित्त देखील एका चौकटीत असलं पाहिजे असं सत्वगुणी मनुष्य पाहतो. आणि त्या चौकटीमध्ये मात्र तो खूप मोकळेपणाने राहतो. म्हणून सत्वगुणाचं वर्णन विनोबा नदीसारखं करतात. दोन्ही काठांनी बंदिस्त असलेली नदी मोकळेपणाने जशी वाहते तसं सत्वगुणी मनुष्याचं आयुष्य असतं. कुठेही सांडी विखुरी जात नाही. मात्र अशा बंदिस्त जीवनाला रजोगुणी मनुष्य कंटाळतो. रजोगुणी मनुष्य सहसा कशाचीच बांधिलकी घेत नाही, कशाचीच बांधिलकी नाही, सुखाच्या पुढे कशाचीच बांधिलकी नाही, शब्दाची तर नाहीच नाही. प्रॉमिसरी नोटा हवा तेवढ्या करून देईल आणि मोडेल देखील. दिवाळं जाहीर करेल, नवीन व्यवसाय काढेल, त्याचं दिवाळं जाहीर करेल. सत्वगुणी माणसाला कशाची फिकीर नसते. रजोगुणी माणसाला कशाची फिकीर नसते. सत्वगुणी मनुष्य हा सर्व चौकटीत बांधलेला असतो, तर रजोगुणी मनुष्य आपल्या भोगांपुढे अथवा आपल्या स्वतःच्या इंद्रियांच्या सुखापुढे सर्व जगाला तृणतुच्छच मानतो. मी एक विनोद वाचला होता त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या पुस्तकामध्ये. तो असा होता, असं लिहिलेलं आहे, तो रडू नको. मग म्हटलेलं आहे ती रडू नको तर काय करू, तू दिलेला शब्द मोडलास. तो हा तिजा मग अजून एक देतो. रजोगुणी माणसाचं असं असतं, त्याला कशाचं काही सोयर सुतक नसतं. आणि या वृत्तीमुळं रजोगुणी मनुष्य बिनदिक्कतपणाने सर्व प्रकारची सुख भरपूर उपभोगतो. तमोगुणी माणसाचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला इंद्रियांच्या सुखाची देखील आसक्ती नसते, ज्ञानाच्या सुखाची देखील आसक्ती नसते. आसक्तीने तमोगुण आणि रजोगुण आणि सत्वगुण बांधतात. सुख संगेन बंधनाती, ज्ञान संगेन चानग. सुखाचा संग सुखाची आसक्ती, ज्ञानाचा संग ज्ञानाची आसक्ती, यांनी सत्वगुणी मनुष्य बांधला जातो. बांधला जातो याचा अर्थ तो सत्वगुणाच्या जीवनाशी अगदी पक्का राहतो आणि त्याचा अहंकार देखील बाळगतो. सत्वगुणी माणसाची मर्यादा फक्त एवढी आहे की या सुखाच्या पलीकडे अजून काही सुख आहे, गुणातीत होण्यात, हे त्याच्या लक्षात येत नाही. आत्मज्ञानात सुख आहे हे बऱ्याचदा सत्वगुणी माणसाच्या लक्षात येत नाही. तर रजोगुणी मनुष्य वासनारूप तृष्णा संग समुद्भवम, आणि ही वासना तन निबद्धनाती कौंतेय कर्म संगेन देहिनम, आणि कर्माच्या बरोबर ही वासना त्याला चांगलीच बांधून टाकते. स्वामीजी गोष्ट सांगायचे की तो व्यापारी मरणासन्न होऊन पडलेला आहे आणि म्हणतो की तो शांताराम कुठे आहे. तो म्हणतो की मी पायाशीच आहे बाबा तुमच्या. आणि तो आत्माराम तो डोक्याशी बसलेला असतो. मी इथंच तुमच्या डोक्याशी बसलेलो आहे, तुम्हाला काय हवं असेल तर सांगा. आणि तो श्रीराम तिसऱ्या मुलाचं नाव, तो म्हणतो की आहे मी इथंच तुमच्या बाजूला बसलेलो आहे. तो म्हणतो अरे मग सगळे तुम्ही इथं आहात, मग पेढीवर कोण आहे असं ओरडतो. आणि स्वामीजी म्हणायचे की देह सोडतो. कर्माबरोबर इतका बांधलेला असतो की आपण मरायला लागलोय म्हणून आपली मुलं आपल्या जवळ आहेत हेही त्याच्या लक्षात येत नाही. तर हा जो तमोगुण आहे, हा तमोगुण अज्ञानाशी पुरता बांधून ठेवतो आणि हे अज्ञान त्याला इंद्रियांचं सुख देखील नको म्हणतं. इंद्रियांचं सुख देखील नको, पाहण्याचं सुख त्याच्यात काय ठेवलंय नको. खाण्याचं सुख त्याच्यात काय ठेवले तेही नको असं तो म्हणतो. काम करणं, रजोगुणी माणसाला काम करणं हे सुख असतं. सतत काम करणं, कार्यमग्न असणं. एक नोकरी करतील, ती झाल्यावर पार्ट टाइम नोकरी करतील आणि ती झाल्यावर अजून काही कुठेतरी काम करतील. घरात स्क्रूड्रायव्हर काढतील, काहीतरी खोलतील, दुरुस्त करतील, पैसे वाचवले म्हणतील. अशा प्रकारे पैसे वाचून वाचून मी आतापर्यंत असं झालेलो आहे असं सांगतील. स्वस्थ बसू शकत नाहीत. कर्माबरोबर बांधला गेलेला आहे आणि याच कर्मांच्या बाबत हा तमोगुणी मनुष्य अत्यंत ढिला असतो. कर्माबद्दल देखील प्रीती नसते. समस्तु अज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम. सर्व देहवानांना मोह पाडणारा असा हा तमोगुण आहेच आहे. अशी जेव्हा इच्छा असते की नाही की मी ठरवलंय की म्हणजे मी जेव्हा नोकरी करत होतो अगदी सुरुवातीच्या काळात, तेव्हा जेव्हा आमच्या सगळ्यांचे पगार माझ्या बरोबर काम करणाऱ्यांच्या 600-700 असे पगार होते, तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा आम्हाला घर घेण्यासाठी जे लोन होतं ते 35,000 लोन मिळत होतं आणि त्याच्यात घर येत होती. 10-1,000 रुपये टाकले की घर मिळत होतं. तेव्हा ध्येय काय, की मी जास्तीत जास्त 5 लाख रुपये मिळवीन आणि मस्त आरामात राहीन, मग नंतर मात्र काही करणार नाही असं म्हणणारे लोक मला तेव्हा भेटलेले होते. मग थोडा पुढे काळ गेला आणि 20 लाख रुपये मी मिळवेन, परदेशात वगैरे जाईन, काय करायचं ते करेन किंवा इथं उद्योगधंदा 20 लाख पुरतील, मग काही नाही, ते बँकेत ठेवायचे आणि मजा करायची, मस्त राहायचं, मग काही करायचं नाही. आणि आता एखादी व्यक्ती असेल तर किती म्हणेल, काय काय असेल आत्ताचा आकडा, 1 कोटी, 1 कोटी मिळवेन किंवा काय 70-80 लाख रुपये माझे जर खात्यात असतील माझ्या, काही करणार नाही असं सांगणारे लोक होते की परदेशात जाईन. आपल्याला कुठं जन्मभर करायचंय, 5 वर्ष करायचं, हा तमोगुणाचा देखील आकर्षण असतं. तमोगुणाच्या आकर्षणाबद्दल सांगतोय, रजोगुणामध्ये असतानाही तमोगुण कधी कधी आकर्षक असतो. काहीही न करणं हा जीवनाचा खरा उद्देश असतो, पण काही न करण्यासाठी जे किमान करायचं असतं तर ते लवकरात लवकर करून घेईन आणि मग आराम करेन असं त्यांना वाटत असतं. म्हणून हा मोह पाडणारा असतो. अनेक जण या तमोगुणाच्या मोहामध्ये जगत असतात रजोगुणात, पण तमोगुणाचा मोह मात्र कायम असतो. तसं तमोगुणाचा अजून एक मोह असा आहे माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आता ते नाही आहेत, जुनी गोष्ट आहे, मी असं ऐकलं की त्यांनी त्यांच्या बायकोला असं सांगितलं, लग्न ठरलं तेव्हा, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून लग्न चांगली बायको होती ती, त्या मुलीला त्यांनी सांगितलं की तू विचार कर, मी काहीही करणार नाहीये, माझ्याशी लग्न करायचं असेल तर विचार कर, लग्न देखील मी घरून मला सांगितलेलं आहे म्हणून करतोय, मी काही करणार नाहीये. घरच्या लोकांमुळे केवळ मी लग्न करतोय आणि लग्न केल्यानंतर देखील मी उद्योग व्यवसाय करणार नाहीये. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की त्या माणसाचं सगळं जीवन तसं गेलं. त्यांनी खरंच आई वडिलांनी खूप प्रेशर दिलं म्हणून लग्न केलं. लग्न केल्यावर देखील त्या बाईवर देखील, त्या स्त्रीवर देखील, भगिनीवर त्यांनी अन्यायच केला. ते म्हणाले, लग्न केले मी तुला कल्पना दिलेली होती, मी तुझ्याशी पतीसारखं काही व्यवहार करणार नाही, तुला आधीच मी कल्पना दिलेली होती. आणि दुसरं म्हणजे मी नोकरी उद्योगधंदा काही बसून खाणार आहे आणि बसून खाल्लं. का असतो हा तमोगुणाचा देखील एवढा प्रभाव, आणि या तमोगुणाचा देखील अशा प्रकारचा मोह का असतो माहित नाही. तमोगुणी माणसाला असू शकतो, प्रमाद आलस्य निद्राभिही तन निबद्धनाती भारत, प्रमाद आळस आणि निद्रा या 3 गुणांनी हा तमोगुण पूर्णपणाने बांधून टाकतो. त्याच्यामध्ये प्रमाद याचा अर्थ आपण सर्वसाधारणपणाने काय चूक असा अशा प्रकारे वापरतो, प्रमाद घडला म्हणजे चूक घडली, अथवा काही अपराध घडला अशा अर्थाने प्रमाद हा शब्द वापरतो. पण हा प्रमाद हा या ठिकाणी ज्या पद्धतीने आलेला आहे, शास्त्रीय शब्द म्हणून आलेला आहे, जीवनामध्ये जे जे करायचं आहे त्या सर्व बाबत हा चूक करतो. जे करायचं आहे कर्तव्यात्मक ते काहीही न करणं हा प्रमाद आहे. छोटी मोठी चूक नाही, मी तुमच्याशी बोललो आणि तुमच्याशी बोलताना मी काहीतरी चुकून बोललो, प्रमाद घडला माझ्या हातून, असा जो बोलण्याचा प्रघात आहे त्या अर्थाने हा शब्द नाही. जीवनात जे करायचं आहे तर तेच नेमकं न करणं हा प्रमाद आहे. प्रमाद आलस्य, आळस म्हणजे निद्रा, म्हणजे हा तमोगुणी मनुष्य निद्रेमध्ये असतो किंवा बसून असतो, काम न करणं म्हणजे ही आळस आहे आणि पुढं ढकलणं हेही आळसामध्ये जमा होतं। झोपणं अथवा बसून राहणं अथवा न करणं अथवा करू असं म्हणून ते पुढं ढकलणं हे सगळं आळसामध्ये जमा होतं। प्रमाद आलस्य या आळसामुळं निद्रेमध्ये शरीर जसं जड होतं तसं तमोगुणी माणसाचं शरीर निद्रेशिवाय देखील जड असतं। जे तुम्ही अशी माणसं पाहिलीत की नाही मला माहित नाही, निद्रेशिवाय देखील जड असतो, बसला असला तर झोपला असल्यासारखा जड असतो। तो बसणं जवळपास नसतंच, तो कुठेतरी कलंडलेलाच असतो, मागं तरी किंवा या बाजूला तरी किंवा या बाजूला तरी कुठेतरी कलंडूनच बसलेला असतो। बसणं हे देखील त्याला तशी रजोगुणात्मकच क्रिया वाटेल, कलंडणं हेच त्याचं प्रधान असतं असं त्याच्या आळसाचं स्वरूप अशा प्रकारचं असतं। आणि या आळसाची अजून एक गोष्ट अशी आहे की समजण्याची देखील एक शक्ती असते, ती शक्ती घालवलेली असते त्यांनी। म्हणजे या आळसाची अजून एक गंमत असते, कुठलीही गोष्ट त्याला समजतच नाही, समजण्याची जी शक्ती आहे त्याला देखील एक तरतरीतपणा आवश्यक असतो, तोही नसतो। म्हणजे याचं बसणं म्हणून झोपल्यासारखं असतं, बसणं आणि झोपणं याच्यात काही फरक नसतो। निद्रेनी जसं शरीराला जडत्व आलेलं असतं तसं जागृतीतही कायम हा जडच असतो। प्रमाद आलस्य निद्राभिही म्हणून अशा प्रकारचा प्रमाद जे करायचं तर ते कायम करणीय जे आहे, कर्तव्यात्मक जे आहे, त्याच्यामध्येच चूक होणं। सगळ्यात मोठा जर प्रमाद कोणता असेल तर जीवन कशा करता मिळालंय हे समजण्यातच चूक करणं। आत्मज्ञानाकडे प्रवृत्ती नसणं, म्हणून जे करणीय आहे ते न करणं हे या प्रमादाचं एक लक्षण आहे। आणि म्हणून त्याचीच दुसरी बाजू, जे करायचं नाही तेच करत राहणं ही प्रमादाची अजून एक बाजू। म्हणून तमोगुणी मनुष्य हा फार क्रूर असतो, तो करायचं ते तर करत नाहीच, पण जे करायचं नाही ते देखील तो खून करेल, तो दरोडे घालेल, तो मारामाऱ्या करेल प्रसंगी। जेव्हा तो खून करेल अथवा दरोडे घालेल अथवा मारामाऱ्या करेल तेव्हा त्या तमोगुणाबरोबर थोडासा रजोगुण मिश्रित झालेला असतो। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर लिहिलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या फार विलक्षण आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्यवहाराचेही डोळे मंद जेणे पडळे। म्हणजे ज्ञानाचे द्या सोडून ज्ञानाचे डोळे मंद असणं ही एक वेळ ठीक गोष्ट आहे, पण तो व्यवहार तरी करेल, कर्म तरी करेल, पण इथं तेवढीही गोष्ट नाहीये। व्यवहाराचेही डोळे असं म्हटलेलं आहे, मंद जेणे पडळे, ज्या पडळामुळं म्हणजे ज्या पडद्यामुळं व्यवहाराचेही डोळे बंद होऊन गेलेले आहेत। मोह रात्रीचे काळे नेहुडे जे, जणू मोह रात्र आहे आणि त्या मोह रात्रीमध्ये परत काळे ढग यावेत, भरून यावं आभाळ। व्यवहाराचेही डोळे मंद जेणे पडळे, मोह रात्रीचे काळे नेहुडे जे। रात्र आहेच, काळी रात्र आहेच, आणि त्या काळ्या रात्रीमध्ये अजून काळे ढग पुरते भरून यावेत। आणि ही काळी रात्र आणि काळे ढग हे मोहाचे असावेत, अज्ञानाचे जियाले। अशा प्रकारे अज्ञानाचं जगणं जया एका लागले ज्या कोणा एकाला प्राप्त झालं, जगणंच अज्ञानाचं प्राप्त झालं, जेणे विश्व भुलले नाचत असे, की ज्या अज्ञानामध्ये विश्व खरं म्हणजे भुललेलं आहे आणि नाचतंय, या अज्ञानानी त्याला झोपवलेलं आहे, म्हणजे तमोगुणाच्या अज्ञानानी विश्व केवढं नाचतंय, विश्वाचा जो नाच चाललेला आहे तो मोठा विलक्षण आहे। पण याला मात्र त्या अज्ञानानी झोप लागलेली आहे। अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो, मोहनास्त्र जीवासी, जे जीवावर टाकलेलं जणू हे मोहनास्त्र आहे, मोहनास्त्र टाकलं की त्या मोहनास्त्रामुळं तो संमोहित होतो, त्याची शुद्ध हरपते। वर्णन आहे ना त्या उत्तर गोग्रहणाच्या प्रसंगाच्या वेळेला, विराटाचा मुलगा उत्तर त्याला प्रसंगी सारथी करून तो बृहन्नडा म्हणजे अर्जुन आपलं गांडीव आणि दिव्य शस्त्र आणि अस्त्र आणि भाता सगळं घेऊन रथामध्ये उभा राहिला आणि समोर दुर्योधन, दुःशासन, कर्ण, अश्वत्थामा, शकुनी असे सर्व कौरव वीर उभे असताना एकट्यानी त्यांनी अशी बाणांची वृष्टी केली की सगळी कौरव सेना झाकळून गेली आणि जेव्हा या सर्व मंडळींनी कर्णासकट त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा अर्जुनानी समूहास्त्र टाकलं। हे समूहास्त्र टाकल्यानंतर वाऱ्याबरोबर अशा प्रकारे एक मंद सुगंध सगळीकडे मोहाच्या फुलांचा यायला लागला की त्यामुळं सगळे वीर योद्धे आहेत तिथं झोपून गेले, मूर्छित होऊन पडले। मी तुम्हाला मोहनास्त्राविषयी सांगतोय, याला मोहनास्त्र असं म्हणतात। अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी, जे अशा प्रकारे जीवावर घातलेलं हे मोहनास्त्रच आहे की ज्यामुळं अविवेक महामंत्र, जसं विवेक महामंत्र असावा तत्त्वमसि श्वेतकेतो इति, अरे तेच तू आहेस, तू परमात्म स्वरूप आहेस, तर अविवेक महामंत्र याचा देखील महामंत्र आहे। जे मौढ्य मद्याचे पात्र, मूढ असं मद्याचं पात्र जसं असावं, हा अविवेक महामंत्र हे त्या मूढ अशा मद्याचं पात्र आणि त्याच्यातून हा मोहरूपी मद्य पितो आहे, हे असो मोहनास्त्र जीवासी हे पार्था तेगा तम रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानिया ते। अशा प्रकारे विवेकाचा ज्याच्यापाशी थांग पत्ता नाही, ज्याला मूढता प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळं जो मोहाचा बळी पडलेला आहे आणि हा मोह देखील अज्ञानजन्य मोह, पण हा त्याला काहीही करू नको असं सांगतो असा मोह, एरवी जग या मोहामुळं नाचतं पण याच्या ठिकाणी असणारा जो मोह आहे, रजोगुणांनी नाचतं पण याच्या ठिकाणी असणारा मोह याला काहीही करू नको असं सांगतो, असा हा तम रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानिया ते। देह म्हणजेच आत्मा, अशा प्रकारे चौखुरी एखाद्या जनावरासारखा तो देहालाच आत्मा मानतो, देहालाच मी असं मानतो। हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही। जेव्हा शरीरामध्ये या तमोगुणाचा प्रादुर्भाव होतो आणि या तमोगुणामुळे अशी परिस्थिती होते की दुसरं काहीही सुचत नाही. काय सुचतं? सर्वेंद्रिया जाड्य, सर्व इंद्रियांना जाड्य येऊन जातं. तमोगुणी मनुष्य जर तुम्ही पाहिला असेल तर त्याचे डोळे देखील मला खरंच करून दाखवता येईल की नाही कोण जाणे असे असे बघतात. नीट नीट बघ, डोळे उघडून पाहणं हेही त्यांना, असे कितीतरी लोक असतात. हा काय त्यांचे समजून काय बोलतायत का न समजता काय बोलतायत, कोणाला काय म्हणून म्हणतायत कळणार देखील नाही. अशा प्रकारे एका इंद्रियाची कथा, एका इंद्रियाला आलेलं जाड्य, मग वाणीला आलेलं जाड्य, कानाला आलेलं जाड्य, त्याच्यापाशी बसून तुम्ही गा बोला काही करा हा ढिम्म असतो. त्याच्या इंद्रियांना आलेलं जाड्य, ते आलेले नाहीयेत. आज आपल्याकडे एक भगिनी येतात, त्या सांगत होत्या त्यांचं नातेवाईक चांगला शरीराने चांगला आहे, याला जरा मला म्हणाल्या सांगा मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याचं वजन 80-90 किलोच्या पुढे असं वजन आहे आणि बेताची उंची आहे. त्याला म्हणाल्या की बघ स्वामी आलेत आपल्याकडे, तर तो म्हणाला की हो. मला म्हणाले याला काहीतरी सांगा. मी म्हटलं काय सांगायचं तुला, तर तो माझ्याकडे असा बघत होता. म्हणाले काही काम करत नाही. मी म्हटलं का रे बाबा काही काम करत नाहीस, तो म्हणला नाही मी दमतो म्हणाला. काही बोलण्यात काही अर्थ नाही. सर्वेंद्रिया जाड्य, सर्व इंद्रियांना जाड्य. मग त्यांना म्हणलं हा करतो काय, तर म्हणे हा इथं बसलेला असतो किंवा झोपलेला असतो. मी म्हटलं का रे, काही उत्तर नाही. मना माझी मौढ्य आणि मन अत्यंत मूढतेला प्राप्त झालेलं असं असतं. त्याच्याशी बोललं तरी त्याला पटकन कळत नाही, तो पटकन कोणाशी बोलत नाही. माल्हाती जे दार्ढ्य आलस्याचे आणि आळस जणू दृढतेने त्याच्या ठिकाणी आश्रयाला आलेला आहे, अशा प्रकारचं त्याचं सगळं असतं. अंगे अंग मोडामोडी, जास्तीत जास्त तमोगुणी मनुष्य काय करत असेल तर असे हात घेतो असं काहीतरी कडक. एवढंच, बसून बसून जर शिळला तर असं एवढंच काहीतरी करतो. अंगे अंग मोडामोडी, कार्य जाती अनावडी, आणि कोणतंही काम करण्यासाठी कसलीही आवड नाही. त्या म्हणाल्या की जारेवर काकांना सांगून ये, तो काही हालायला तयार नाही. नुसधीची परवडी जांभयांची, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन जांभयाची मात्र परवडी एका पाठोपाठ एक. पडलीये धोंडी नेणे कानी मुरडी, जसा पडलेला धोंडा त्याला वळायची इच्छा जशी होत नाही. पडलीये धोंडी नेणे कानी मुरडी, तसा एका कानावर असेल तर दुसऱ्या कानावर मुरडून जात नाही, उलथून. बघा आता शब्दही कसे यायला लागले, थोडस वळून उलथून याचा अर्थ. दुसऱ्या कानावर यायचं हेही त्याला कळत नाही. नको, एका कानावर आहे तर एका कानावर, धोंडा कसा पडून राहावा तसा पडून राहतो असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. पडलीये धोंडी नेणे कानी मुरडी, दुसऱ्या कानावर मुरडून वळायचं हे जसं धोंड्याला माहीत नसतं धोंडा अजिबात या कानावरून त्या कानावर वळत नाही. तयाची परी मुरकंडी उकलू नेणे त्याप्रमाणे मुरकंडी घालून बसतो. ती मुरकुंडी बाहेर काढावी हे त्याला कदापि वाटत नाही. पृथ्वी पाताळी जावो की आकाशही वरी येवो परी उठणे हा भावो उपजो नेणे. म्हणजे काही जगाचं काही घडो तिकडं. पृथ्वी पाताळी जावो भूकंप होवोत किंवा आकाशही वरी येवो किंवा आकाश वरून कोसळून पडो परी उठणे हा भावो उपजो नेणे. उचित अनुचित आघवे झासुरता नाठवे जीवे. पडून राहतो आणि पडून राहिल्यानंतर उचित अनुचित काही त्या सुखापुढं काही करायचं आहे नको. उठण्याचं नाव काढत नाही. अनुचित नाही उचित नाही. जेथींचा तेथ लोळावे ऐसी मेधा. फार तर त्याची बुद्धी अशी होते की इथल्या इथं लोळावं काय जे असेल ते. उभवनी करतळे म्हणजे हात वर करून बर का. उभवनी करतळे पडी घाये कपोळे कपाळावर ठेवतो. हात उचलतो आणि कपाळावर ठेवतो. पायाचे शिरियाळे मांडू लागे आणि पायाचं शिरियाळ करतो. दोन्ही गुडघे वर घेतो आणि डोक्यात घाल डोकं गुडघ्यामध्ये खूप असतो करून दाखवत नाही. उभवनी करतळे पडी घाये. हात वर केल्यावर मला वाटलं आता मी तेही करून दाखवतोय की काय. पडी घाये कपोळे पायाचे शिरियाळे मांडू लागे. गुडघ्यात डोकं खुपसून बसून राहतो. आणि निद्रेविषयी सांगू जीवी आथी लागू. आणि झोपेविषयी जीवा भावाच्या ठिकाणी आथी लागू अत्यंतिक प्रेम असत. झोप अतिशय प्रिय. झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. आणि झोपी गेल्यानंतर स्वर्ग देखील खोटा या झोपे पुढे असं म्हणतो. स्वर्ग ही कवी कल्पना. झोपेच सर्व काही आहे असं त्याला वाटतं. ब्रह्मायू होई जे मान निजेलियाची असी जे हे वाचून दुजे व्यसन नाही. तो असं म्हणतो की ब्रह्मायू म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य मला लाभावं. म्हणजे फार मोठं बरं का मला कालगणनेत सांगता येत नाही. तो जर सातवा अध्याय उघडला तर त्याच्यात ब्रह्मदेवाचं आयुष्य का नवव्या अध्यायात लिहिलेलं आहे किती आहे ते. पण ब्रह्मदेवाचं आयुष्य आपल्याला मिळावं असं त्याला वाटतं. ब्रह्मायू होई जे मा निजेलियाची असी जे. आणि या आयुष्यात काय करावं तर निजून राहावं असं त्याला वाटतं. हे वाचून तुझे व्यसन नाही. का वाटे जाता वो साडेनऊ वाजून गेले. का वाटे जाता वोघे कलहाताही डोळा लागे. अमृतही परी नेणे जरी नीद आली. चुकून कुठं वाटेनी जाता जाता थोडासा चालत असेल तेवढ्या वेळात वाटे जाता वोघे कलहाताही जाता जाता देखील कुठंतरी चुकून बसतो मग कलंडतो. कलहाताही डोळा लागे मग तिथं त्याची त्याला डोळा लागतो झोप लागते. अमृतही परी नेघे जरी नीद आली. आता त्यावेळेला डोळा लागता लागता अमृत मिळतंय असं जर त्याच्या कानावर आलं तर ते देखील त्याला नको वाटतं. झोप आहे ते सोडून अमृत कोण घेणार असं त्याला वाटायला लागतं. अजून ज्ञानेश्वर महाराजांनी खरं सात आठ ओव्या लिहिल्यात होणं शक्य नाही. पुढच्या वेळेला बघू. पण हे जे आयुष्य आहे हे आयुष्य काय वर्णन जे केलेलं आहे ते जगणारे लोक खरंच कधी कधी दिसतात. यांना निद्रा आळस आणि प्रमाद यांच्या योगाने अज्ञान असं बांधून जखडून टाकतं. वर्णन आहे तिन्ही गुणांमध्ये ही बहुविधा विचित्र वसुंधरा विभागलेले आहे त्यामुळे सर्व प्रकारचे जीवजंतू मनुष्य प्राणी या तीन गुणांमध्ये सापडायचेच. या तीन गुणांची वैशिष्ट्य आधी सांगितलेली आहेत आणि मग या तीन गुणांमधून कसं बाहेर पडायचं हेही सांगितलेलं आहे. हे या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तमोगुणाचा जो हा श्लोक आहे, तमोगुणाचं वर्णन करणारा हा श्लोक आहे, या श्लोकामुळं आपल्याला तमोगुण नको असं कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे ते सांगतो. कारण हे वर्णन देखील इतकं गोड तुम्हाला वाटत शक्यता आहे वाटण्याची. रजोगुणामुळे देखील रजोगुण नको असं वाटलं पाहिजे आणि सत्वगुणामुळे देखील सत्वगुण कसा बांधतो हे समजलं पाहिजे. याकरता ही वर्णनं लिहिलेली आहेत. अशी मध्यवर्ती कल्पना लक्षात घेऊन आपण हे सगळं ऐकूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो.